स्कंद 8 अध्याय 20 अनुश्लोक क्रमांक 3। स चाहम वित्त लोभेन प्रत्याचक्षय कथम द्विजम प्रतिश्रुत्या ददामीति प्रह्लादि कितवो यथा। मी प्रल्हाद महाराजांचा पौत्र आहे, एकदा मी भूमी दान देतो असे वचन दिल्यावर केवळ धनाच्या लोभापोटी मी माझे शब्द मागे कसे घेऊ। विशेष करून एका ब्राह्मणाशी व्यवहार करताना मी एखाद्या वांचकाप्रमाणे कसा वागू। त्याच्या भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। हा जो विशेष पवित्र दिवस आहे, श्री अद्वैताचार्य यांचा आज आविर्भाव दिन, रथसप्तमी हा देखील विशेष आहे। आणि त्यात भागवत कथा आपण श्रवण करतोय, कारण नित्यम भागवत सेवया। आणि आपण साधनासिद्ध होण्याचा प्रयत्न करतोय, जसं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की गुरूंच्या आज्ञेचं विधिविधानांचं पालन करतोय। परंतु आपल्याला कृपेची खूप आवश्यकता आहे, कारण जोपर्यंत आपल्याला कृपा प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला ही चरम सीमा लवकरात लवकर प्राप्त करता येणार नाही। कारण साधनासिद्ध भक्तीमध्ये किंवा साधना करून हळूहळू ही प्रगती साधता येईल, पण कृपासिद्ध अशी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये बिना साधनेचं, बिना विधिविधानांचं पालन करून देखील आपण ती कृपा काय करू शकतो, प्राप्त करू शकतो। तर अशा या पवित्र दिवशी आपण पाहू की कशा पद्धतीनं रूपात या तात्पर्यामध्ये अतिशय सुंदर रीतीनं आपल्याला पटवून देतात। आज माघ शुक्ल सप्तमी आहे आणि असं म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आजच्या दिवसापासून ज्ञानवर्धनाचं काम सूर्यदेव करतात, आणि म्हणून या दिवसाला जसं माघ सप्तमी म्हणतात तसं रथ सप्तमी म्हणतात, सूर्य जयंती म्हणतात किंवा अचला सप्तमी म्हणतात, आरोग्य सप्तमी म्हणतात। आणि इतकंच नव्हे, याला भानु सप्तमी देखील म्हणतात। भानु म्हणजे सूर्यदेव, अचला, आरोग्य, सूर्य आणि माघ। या दिवशी असं म्हटलं जातं की सूर्यदेवांची जयंती, अर्थात त्यांचा देखील वाढदिवस आहे, जसा अद्वैताचार्यांचा आहे तसा। आणि म्हणून या दिवशी विशेष करून म्हटलं जातं की पहाटे लवकर उठून सूर्योदयाच्या पूर्वी स्नान जो करेल त्याला आरोग्य प्राप्त होतं। निश्चितपणे सर्वजण आपण सूर्योदयाच्या पूर्वी उठतो, त्यामुळे निश्चित आपल्याला आरोग्य चांगलं प्राप्त होईल अशी एक अपेक्षा करून आपण हा जो काही दिवस आहे हा दिवस साजरा करूया। तर आजच्या या विशेष श्लोकामध्ये आपण पाहतो की भागवताची श्रृंखला आहे, ही कित्येक दिवसापासून चालू आहे। मागच्या अध्यायामध्ये बली महाराजांना त्यांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य यांनी अतिशय सुंदर नीती पढवली, अतिशय सुंदर शास्त्र सांगितलं किंवा एक वचन सांगितली, आणि त्यावेळेला ते म्हणाले की अरे हा बटू अर्थात छोटा दिसतोय परंतु तू विश्वास ठेवू नकोस, कारण हे साक्षात विष्णू आहेत। आणि कारण त्यावेळेला बटू ब्राह्मणांनी अर्थात वामनदेवांनी केवळ 3 पावलं जमीन मागितलेली होती, आणि त्यानंतर हे उपदेश शुक्राचार्य देतात की भले तुला हा छोटा दिसत असेल पण हा यानं जर का आपला हा छन्न वेश जर का सोडला तर तू जे द्यायचं वचन केलंय हे वचन तू पूर्ती करू शकणार नाहीस. कारण ते म्हणतात की तीन पावलामध्येच काय, ते दोन पावलामध्येच सर्व काही काय करतील, तुझं हरण करून घेतील. आणि ज्यावेळेला ते तिसरं पाऊल कुठं ठेवून म्हणतील त्यावेळेला त्यांना देण्यासाठी तुझ्याकडे कुठलीही जागा नसेल, त्यामुळे तू तुझ्या वचनाची पूर्ती देखील करू शकणार नाहीस. आणि निश्चित आहे एखादा व्यक्ती जर का उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला काही गोष्टींची आवश्यकता असते, आणि त्यामुळं या उदरनिर्वाहासाठी तरी तू काय कर, हे वचन देऊ नकोस. पुढे ते म्हणतात की अहो धर अर्जन जर का एखाद्या व्यक्ती करायचं ठरवलं तर त्यासाठी निश्चितपणे त्याला काय करावं लागेल, खोटं बोलावं लागेल. आणि म्हणून काही अशा गोष्टी आहेत, काही अशा स्थिती आहेत की ज्या स्थितीमध्ये तुला काय करावं लागेल, खोटं बोलणं हे अनिवार्य आहे. म्हणून तू या ठिकाणी काय कर, ते वचन देऊ नकोस. आणि इतकंच नव्हे, मी श्रुतीमध्ये ऐकलेलं आहे की जर का तू ओंकाराचा उच्चार न करता कुठलं वचन दिलं असेल तर ते वचन पाळण्याची आवश्यकता नाही. आणि त्यामुळं मी पूर्णपणे खात्रीशीर सांगतो की तू ज्या वेळेला वचन देत होतास त्यावेळेला तू ओंकाराचं उच्चारण केलेलं नव्हतंस. आणि अशा काही गोष्टी सांगितल्यानंतर या अध्यायामध्ये आपण पाहतो की बळी महाराज या सर्व गोष्टींचं चिंतन करतात, परंतु त्यांना जो कृपा आशीर्वाद प्राप्त झालेला असतो तो आशीर्वाद कुणाचा असतोय, साक्षात प्रल्हाद महाराजांचा. आणि हाच कृपा आशीर्वाद आता ते काय करतायत, इथं गुरूंना समजावून सांगतात की खरा धर्म काय आहे, सत्य धर्म म्हणजे काय. जसं कालच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की सत्य धर्माची मी काय करतोय, परिभाषा करतोय, मला तो सत्य धर्म आता काय करायचा, अवलंबायचा आहे. आणि याच अवलंबनासाठी आता या ठिकाणी प्रल्हाद महाराजांची जी काही वचन आहेत हे ध्यानामध्ये ठेवून या ठिकाणी आता बळी महाराज म्हणतायत. ते म्हणतायत की मी कोण आहे बरं, प्रल्हादी, मी म्हणजे प्रल्हाद महाराजांचा पौत्र आहे. आणि त्यामुळं मी काय करतोय, कितवो यथा, या ठिकाणी म्हणतायत मी असा कपटपणा काय करू शकत नाही, धारण करू शकत नाही. कारण मी कोण आहे, च स चाहम, स चा अहम, मी कोण आहे बरं, मी तरी मनुष्य आहे. आणि मीच काय, माझ्यासारखा इतर कुठलाही व्यक्ती देखील याच्याविषयी असा करू शकत नाही. कारण मी कोण नाही आहे, वित्त लोभेन, या ठिकाणी ते म्हणतात की मी वित्त लोभेन म्हणजे मला धन संपत्तीची लोभ नाहीये, आणि त्यामुळं मी काय करू इच्छित नाही, प्रत्याचक्षु, मी दुसऱ्याला फसवू इच्छित नाही. कारण पूर्वी देखील मी काय म्हणलो होतो, हो म्हणलो होतो, पण आता कसं काय नाही म्हणू, त्यामुळं मी देखील आता तसं करणार नाही. कारण मी काय केलंय, कथम, मी सांगितलेलं आहे, आणि ते पण कुणाला सांगितलेलं आहे, साधारण व्यक्तीला नाही, द्विजम, मी ब्राह्मणाला तसं वचन दिलेलं आहे. आणि कुणी म्हणाल की ठीक आहे, ब्राह्मणाला वचन दिलंय, मग हे वचन तू पालन करणार की नाही, तर निश्चितपणे मी काय करेन, ददामी, मी देईन, आणि हे माझं वचन आहे म्हणून इतिही म्हणलेलं आहे. निश्चितपणे मी काय करेन, त्यांना असं हे वचनपूर्ती जी आहे ही वचनपूर्ती पूर्ण करेन. मग कोणी म्हणेल या ठिकाणी असं बोलण्याचं कारण काय, तर या ठिकाणी म्हणतात की बली महाराजांनी आपलं जे मन आहे हे कधीही परिवर्तन केलं नाही. कारण त्यांचं जे पूर्य पूर्वी जे काय सांगितलेलं होतं प्रल्हाद महाराजांची जी वचनं होती या वचनाची त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे आपलं त्या वचनावर स्थित झालेले आहेत. आणि म्हणून हे जे काय मत आहे हे त्याने आपलं आता या ठिकाणी प्रगट केलं. आणि त्यावेळेला ते शुक्राचार्यांना म्हणतात की अहो मी तर काय केलेलं आहे वचन दिलेलं आहे आणि या वचनाची पूर्ती मी काय करेन निश्चितपणे करेन. आणि याच गुणांच्या मुळं प्रल्हाद महाराजांनी जी त्यांच्यावर केलेली कृपा आहे ही कृपा आता काय होते त्यांना प्रकट भावामध्ये प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद देखील म्हणतायत की बघा प्रल्हाद महाराजांची कृपा आणि साक्षात म्हणजे प्रल्हाद हे गुरु समान आहेत आणि दुसरे म्हणजे साक्षात स्वतः भगवंत त्यांच्या समोर उपस्थित आहेत. गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज आणि त्याचद्वारे त्या व्यक्तीला काय होते भक्ती प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी गुरूंची वचनं ती कृपा आणि साक्षात भगवंतांची कृपा ही त्यांना आता या ठिकाणी काय झालेली आहे प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून भले ते असुळ कुरामध्ये जरी असतील तरी देखील ते काय म्हणतात शुद्ध भक्त बनतात. आणि म्हणून प्रभुपाद या ठिकाणी अतिशय सुंदर रीतीनं सांगतात की कशा पद्धतीनं एखादा व्यक्ती हा कृपा प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी प्रभुपाद तात्पर्यामध्ये अतिशय सुंदर लिहितात की बळी महाराजांना पूर्वीच प्रल्हाद महाराजांची कृपा प्राप्त झालेली होती आणि म्हणून ते असुळकुरात जन्म घेऊन देखील ते शुद्ध भक्त बनतात. मग त्या ठिकाणी लगेच प्रभुपाद सांगतात की एक व्यक्ती आहे साधना भक्त साधना भक्ती करतोय आणि दुसरा आहे तो कृपासिद्ध भक्त असे दोन प्रकार लगेच प्रभुपाद सांगतात. आणि त्यावेळेला ते पुढे म्हणतात की जो मनुष्य आध्यात्मिक गुरूंच्या निर्देशनानुसार शास्त्रात घालून दिलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करून भक्त होतो त्याला साधना सिद्ध असे म्हणतात. आणि अशी भक्तिमय सेवा पद्धतशीरपणे केल्यामुळे मनुष्याला कालांतराने निश्चित सिद्धी प्राप्त होते. म्हणजे जो गुरूंच्या आज्ञेचं पालन करतोय आणि गुरूंनी जी वचनं दिलेली आहेत किंवा शास्त्रामध्ये जी वचनं दिलेली आहेत त्यानुसार जो नियमाप्रमाणे वागतो त्याला हळूहळू काय म्हणतात तो देखील सिद्धी प्राप्त करू शकतो आणि यालाच साधनासिद्ध असं म्हटलेलं आहे. परंतु पुढे ते म्हणतात प्रभुपाद की भक्तिमय सेवेच्या सर्व विधिनिषेधाचे पालन न करताही म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीनं अशा विधिनिषेध जे आहेत याचं पालन न करता देखील आध्यात्मिक गुरु आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने भक्तिमय सेवेत त्वरित सिद्धी अथवा यश प्राप्त करणारेही अनेक भक्त असतात. म्हणजे असं काही नाही की केवळ साधना करून एखादा व्यक्ती भगवंतांची कृपा प्राप्त करेल किंवा भगवंतांची भक्ती प्राप्त करेल. पण काही अशी पण लोक आहेत की जी विधिनिषेध जे काही विधी नियम आहेत याचं पालन न करता किंवा अशा गोष्टींचं पालन न करता देखील त्यांना काय झालेलं आहे गुरूंची किंवा भगवंतांची कृपा ही प्राप्त झालेली आहे. आणि त्यांचं उदाहरण देताना ते म्हणतात यज्ञपत्न्या बळी महाराज आणि सुखदेव गोस्वामी. आता या ठिकाणी आपण पाहतो यज्ञपत्न्यांचं ज्यावेळेला प्रभुपाद उदाहरण देतात त्यामध्ये ते म्हणतात यज्ञपत्न्या म्हणजे कोण होत्या श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये अतिशय सुंदर याचं वर्णन आहे. ही संपूर्ण कथा त्या ठिकाणी दिलेली आहे की कशा पद्धतीनं भगवंत एखाद्या व्यक्तीवर कृपा प्रदान करतात आणि त्या भक्तिमय सेवेमध्ये अतिशय प्रगती होतात. तर ते एक उदाहरण आहे ते म्हणजे यज्ञपत्न्यांचं. आपल्याला ती कथा माहिती आहे की कशा रीतीनं ग्वालबालांना काय करतात यज्ञ पुरोहित जे असतात त्यांच्याकडे भगवंत पाठवतात कारण सगळ्यांना भूक लागलेली असते. परंतु हे जे काय याज्ञिक ब्राह्मण असतात हे काय करत असतात कर्मकांडामध्ये व्यस्त असतात. आणि त्यावेळेला ते यांची काही याचना आहे ही ऐकत नाहीत, म्हणून ते सगळे जे ग्वालबाल आहेत परत येतात भगवान श्रीकृष्णांच्याकडं. परंतु या ठिकाणी भगवंत म्हणतात की ठीक आहे, यज्ञ ब्राह्मण जे आहेत हे यांनी तुम्हाला दिलं नाही, परंतु तुम्ही काय करा, त्यांच्या पत्न्यांच्याकडे जा आणि त्या पत्न्यांच्याकडे जाऊन त्यांना तुम्ही याचना करा. आणि त्यावेळेला हे तसं करतात आणि त्याचा परिणाम असा होतो, या पत्न्या जे जे भगवान भोग जे बनवलेले असतात, जे यज्ञासाठी अर्पण करणारे असतात, त्या सर्व भोग घेऊन काय करतात, ते स्वतः भगवान श्रीकृष्णांना आणि बलरामांना देण्यासाठी येतात. आणि आपण पाहतो की कशा रीतीनं भगवंत हे त्यांच्यावर त्यावेळेला कृपा करतात. आणि या ज्या पत्नीत यांना कृपासिद्ध म्हणलं जातं, कारण यांनी काय केलेल्या बरं, केवळ भगवंतांची महिमा ऐकलेली आहे, ती पण कोणाच्याकडून, गवळी म्हणजे जे काही गोपिका त्यांच्याकडे यायच्या दूध दही लोणी घेऊन. आणि हे ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांच्या लीलेंचं वर्णन ऐकायचं, त्याच लीला ऐकून यांनी काय केलेलं असतं, भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा केलेली असते. परंतु या त्या साधनेमध्ये लागलेल्या नाहीत किंवा ते नाम जप करत नसतात, केवळ ती कथा श्रवण करून त्यांच्यावर ते काय करत असतात, प्रेम करत असतात. आणि त्यामुळं या ठिकाणी त्या कुठल्याही गोष्टींची पर्वा न करता काय करतात, केवळ ते म्हणतात की हे सर्व काही हे भगवंतांसाठी आहे आणि असं म्हणून ते सर्व ते घेऊन येतात आणि त्यामुळे भगवंतांची ते कृपा प्राप्त करतात. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात प्रभुपाद, ते ब्राह्मण जरी वेद पारंगत असले किंवा उद्वान असले तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आणि बलरामांची कृपा प्राप्त करणी केली नाही, या उलट त्यांच्या ज्या पत्न्या होत्या या भक्तिवय सेवेमध्ये काय होतात, सिद्ध होतात. पुढे म्हणतात की वैरोचनी अर्थात बळी महाराजांनी देखील ही काय केलेली आहे, कृपा प्राप्त केलेली आहे. आणि त्यामध्ये या ठिकाणी म्हणतात की त्यांनी काय केलं, प्रल्हाद महाराजांच्या कृपेमुळे त्यांनी काय केलं, या बटू ब्राह्मणाला अर्थात स्वतः भगवंतांना काय केलेले आता या ठिकाणी प्राप्त केलेले आणि त्यांना ते त्यांच्याकडून ही कृपा प्राप्त केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की दोन व्यक्ती खूप महत्वपूर्ण आहेत, ती म्हणजे गुरु आणि भगवंत. म्हणून ब्रह्मांड ब्रह्मते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाये भक्तिलता बीज. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद सांगतात की प्रल्हाद महाराजांनी बळी महाराजांना जी वचन दिली, या वचनाची पूर्ती करून बळी महाराजांनी या वचनपूर्तीसाठी हे सर्व आपल्या जीवनामध्ये अंगीकार केलं आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की वामन देवांना आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि त्यामुळं ते काय बनू शकले, कृपासिद्ध बनू शकले. असे एक थोडक्यात या आजच्या श्लोकाचं तात्पर्य. आज विशेष पवित्र दिवस आहे, तो म्हणजे अद्वैताचार्य अर्थात नाडा यांचा काय आहे, आविर्भाव दिन आहे. आणि विशेष करून आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांना जर का खऱ्या अर्थानं या भौतिक जगतामध्ये अवतरित होण्यासाठी कुणी प्रेरणा किंवा कुणा मूळ आले हे जर का आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की केवळ आणि केवळ अद्वैताचार्यांच्या मुळच चैतन्य महाप्रभू आणि जे नित्यानंद महाप्रभू आहेत हे काय झाले, प्रगट झाले. आणि म्हणून म्हटलं जातं या अद्वैताचार्यांना एक नाव आहे, ते म्हणजे गौर अनार ठाकूर, म्हणजे ज्यांनी गौरांग आणि नित्यानंद महाप्रभूंना आना म्हणजे आणलं, असे कोण आहेत, हे ठाकूर आहेत. आपण पाहतो की अद्वैताचार्य मूळतः 53 वर्षानं मोठे होते चैतन्य महाप्रभूंच्या पेक्षा. आणि त्यामुळे आपण पाहतो की जे पंचतत्व आहे याच्यामध्ये अद्वैताचार्यांना काय आहे, दाढी आहे, आणि त्यामुळे सर्वात वयोवृद्ध आहेत पंचतत्वामध्ये. आणि विशेष करून या ठिकाणी म्हटलं जातं की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचे हे अतिशय जवळचे सहयोगी आहेत. आणि केवळ सहयोगी म्हणून चालणार नाही, कारण हे स्वतः कोण आहेत बरं, तर साक्षात महाविष्णू आहेत, साक्षात सदाशिव आहेत, साक्षात शिव आहेत. आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे कोण आहे, अद्वैत आचार्य. म्हणजे स्वतः भगवंतच किंवा भगवंतांचं विस्तारित रूपच हे कोण आहेत, अद्वैताचार्य आहेत. आणि म्हणून या ठिकाणी प्रमुखता म्हटलं जातं की विशेष कृपा करण्यासाठी जीवावर त्यांनी काय केलेलं आहे, प्रथम अवतार धारण केलेला आहे. आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू यांचा आविर्भाव होण्यापूर्वीच या जगतामध्ये माधवेंद्रपुरी, ईश्वरपुरी, सचिमाता आणि जगन्नाथ मिश्र हे जसे प्रगट झाले, त्याचबरोबर अद्वैताचार्य देखील प्रगट झालेले होते. आणि यांचा जो जन्म आहे अर्थात आविर्भाव हा 1434 साली सांगितला जातो. बंगला या ठिकाणी, नाभा ग्राम या ठिकाणी ते काय करतात, कुबेर पंडित आणि नाभादेवी यांच्या पोटी हे आविर्भूत होतात. आणि त्या ठिकाणी श्रीहट या ठिकाणी नाभा ग्राम आहे. ते नंतर तिथून पुढं संतपुरा या ठिकाणी निघून जातात आणि त्या ठिकाणी बरेच दिवस राहतात. आणि त्यानंतर पुढे ते शांतीपूर या ठिकाणी येतात. आणि शांतीपूर या ठिकाणी आल्यानंतर फुलावती नावाचं एक गाव आहे जवळ, त्या ठिकाणी ते काय करतात, आपलं ज्ञान संपादन करतात. आणि असं म्हटलं जातं की अद्वैताचार्य या भौतिक जगतामध्ये 125 दिवस राहतात, 125 वर्ष राहतात, म्हणजे इतके हे वयोवृद्ध असतात. आणि विशेष करून ज्यावेळेला त्यांचा आविर्भाव होतो त्यानंतर त्यांचे आई वडील यांनी त्यांना पहिलं नाव मंगल हे ठेवलेलं असतं आणि दुसरं जे नाव असतं हे कमलाक्ष. आणि या दोन नावानंतर पुढे ते काय होतात, प्रसिद्ध होतात अद्वैताचार्य म्हणून. आणि असं म्हटलं जातं की आई वडील ज्यावेळेला इथून भौतिक जगातून निघून जातात त्यानंतर ते गया या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी श्राद्ध करतात. आणि त्यानंतर जसे ते परत येतात त्यानंतर मात्र हे पाहतात की भौतिक जगतामध्ये अतिशय धुमाकूळ माजलेला आहे या कर्मकांड विभागानं, आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी येऊन गीता आणि भागवताचा प्रचार करण्यास चालू करतात. त्यानंतर असं म्हटलं जातं की अद्वैताचार्य हेच पुढं मग शांतीपूर या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आपल्या तिथं आल्यानंतर ते विवाह करतात. दोन विवाह होतात त्यांचे, एक आहे स्त्री आणि दुसरी जी आहे पत्नी त्यांची आहे, तिचं नाव आहे सीता. आणि हे नरसिंह जे एक ब्राह्मण असतात, नरसिंह भादुडी यांचे ह्या दोन कन्या असतात आणि त्या कन्यांचा ते काय करतात, स्वीकार करतात. अर्थातच ह्या ज्या काही पत्नी आहेत त्यांच्या दोन्ही शाश्वत पत्नी आहेत. कारण जी सीता महाराणी आहे, ही सीता ठाकुरांनी ही कोण आहे, साक्षात योगमाया अर्थात पार्वती आहे. आणि निश्चित आहे अद्वैताचार्य हे कोण आहेत, सदाशिव आहेत, म्हणजे त्यांचीच पत्नी आहे. आणि याच सीता महाराणीचं जे किंवा सीता ठाकुरांचं जे दुसरं रूप आहे ती म्हणजे स्त्री, ही देखील त्यांची पत्नी बनते. आणि अशा रीतीनं बरेच दिवस हे त्या ठिकाणी वावरू लागतात. आणि त्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीनं ते एकटेच संपूर्ण त्या नदिया ग्राममध्ये किंवा त्या संपूर्ण बंगालमध्ये एकटेच असे वैष्णव असतात की जे काय करत असतात, गीता आणि भागवताचा प्रचार करत असतात. परंतु एक दिवशी ते पाहतात की अरे खूपच आता हाहाकार माजलेला आहे, प्रत्येक व्यक्ती इंद्रियतृप्तीच्या मागे लागलेला आहे. आणि त्यावेळी ते ठरवतात की आता एन केन प्रकारेनं यातून सर्व जीवांचा उद्धार घडायला पाहिजे. आणि म्हणून ते त्यांच्याकडे जी नरसिंह शिला असते या नरसिंह शालिग्रामची ती काय करत असतात, नित्य नियमानं पूजन करत असतात. मदन मोहन हे त्यांचं विग्रहाचं त्या नाव असतं, पण ती नरसिंह शिला असते. या नरसिंह शिलेला ते नेहमी गंगाजल आणि तुलसीपत्र अर्पण करून काय करत असतात, नेहमी पूजन करत असतात. आणि ते शेवटी हुंकार करतात, आणि या हुंकाराद्वारे ते भगवंतांना या ठिकाणी बोलवतात. आणि ते म्हणतात की माझ्याकडे एवढी शक्ती नाही की मी या सर्व जीवांचा उद्धार करू शकेन, आणि त्यामुळे कृपया भगवंत तुम्हीच अवतार धारण करा आणि तुम्हीच या सर्व जीवांचा काय करा, उद्धार करा. आणि म्हणून ते स्वतः हुंकार करतात, आणि हा हुंकार इतका मोठा असतो की तो संपूर्ण हुंकार किंवा हा शब्द ध्वनी इतका मोठा होतो की तो गोलोक वृंदावनामध्ये जातो. आणि त्या ठिकाणी स्वतः भगवान श्रीकृष्ण हे चैतन्य महाप्रभूंचे रूप जे करतात, अर्थात गोलोकमध्ये दोन भाव आहेत, एक स्वतः श्रीकृष्ण आणि एक चैतन्य महाप्रभूंचं एक रूप. मग ते चैतन्य महाप्रभू जे आहेत, स्वतः चैतन्य महाप्रभू ते काय होतात, या ठिकाणी अवतरित होतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की या ठिकाणी केवळ आणि केवळ अद्वैताचार्यांच्याच कृपेमुळं या ठिकाणी सर्व बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी काय करतात, चैतन्य महाप्रभू अवतरित होतात. आणि म्हणून हे एक अद्वैताचार्य आपल्यासाठी कृपा वरदान आहेत की जेणेकरून त्यांचा हा कृपा आशीर्वाद म्हणून आपल्याला काय झालेला आहे, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू हे आपल्या समोर उपस्थित राहिलेले आहेत किंवा आपल्याला वरदान प्रदान करतात. आणि यांच्या जीवनामध्ये अनेक अशा कथा आहेत, आणि विशेष करून आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू आणि ज्यावेळेला लहान असतात निमाई, त्यावेळेला विशेष करून आपण पाहतो की नेहमी ज्यावेळेला निमाई लहान होते त्यावेळेला विश्वरूप हे त्यांचे जे मोठे भाऊ असतात हे नेहमी काय करायचे, अद्वैताचार्यांच्याकडे यायची शिक्षणासाठी. मग या ठिकाणी वेगवेगळं शिक्षण हे घेतात, आणि त्यानंतर कालांतरानं आपण पाहतो की हे विश्वरूप काय करतात, तिथून निघून जातात, संन्यास घेतात. आणि त्यामुळे एक खंत असते सचिमातेची की कारण यांच्यामुळं काय झालेलं आहे, अद्वैताचार्यांच्यामुळं माझा मुलगा हा संन्यासी बनलेला आहे. आणि कालांतरानं आपण पाहतो की चैतन्य महाप्रभू आता संन्यास घेतलेला आहे, आणि त्यावेळेला महाप्रकाश लीला करतात. त्यावेळेला अद्वैताचार्यांना पाचारण करतात, अद्वैताचार्य अतिशय सुंदर रीतीनं चैतन्य भागवतामध्ये अतिशय सुंदर रीतीनं वर्णन करतात वृंदावनदास ठाकूर की कशा पद्धतीनं चैतन्य महाप्रभूंची पूजा अद्वैताचार्य करतात. अतिशय धूप दीप अर्पण करून, अर्घ्य अर्पण करून, त्यांना आसन देऊन अतिशय सुंदर रीतीनं ते काय करतात, चैतन्य महाप्रभूंची पूजा करतात. आणि त्याचप्रमाणे दुसरी जी लीला आहे की ज्या लीलेमध्ये अद्वैताचार्य प्रत्येक वेळेला पाहतात की अरे मी वयोवृद्ध आहे आणि मोठा पण आहे, कारण चैतन्य महाप्रभू त्यावेळेला लहान असतात, आणि त्यामुळं नेहमी काय करायचे असत, चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांना नमस्कार करत असतात, त्यांच्या चरणाची धूळ घेत असतात. आणि हे अद्वैताचार्यांना मान्य नसतं, आणि ते म्हणत असतात भले मी मोठा वयानं असेन तरी देखील चैतन्य महाप्रभू हे साक्षात कोण आहेत, भगवंत आहेत, आणि मी तर अंश आहे. आणि त्यामुळं त्यांना खरं वास्तविक पाहता मी काय करायला पाहिजे, आदर दिला पाहिजे. परंतु या ठिकाणी होत नाही तसं, प्रत्येक वेळेला चैतन्य महाप्रभू काय करत असतात, या अद्वैताचार्यांची चरणधूळ घेत असतात. ते मग ठरवतात की येन के येन प्रकारेनं मला काय करायला पाहिजे, चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करायला पाहिजे, मी त्यांचा दास आहे हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की अतिशय सुंदर कथा आहे की कशा रीतीनं अद्वैताचार्य हे मायावादाचं भाष्य करू लागतात, आणि अतिशय मोठमोठ्यानं ती घोषणा करतात, भगवंत हे कसे आहेत, भगवंतांना आकारणे, वेगवेगळ्या अशा गोष्टी सांगू लागतात. आणि तो इतक्या मोठ्यानं आवाज असतो की प्रत्येक जण व्यक्ती ऐकतो, आणि तो चैतन्य महाप्रभूंच्याकडे जातो, आणि चैतन्य महाप्रभूंच्याकडे जाऊन म्हणतो की अद्वैताचार्य बघा कसलं भाष्य करतात. आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू अतिशय खवळतात आणि ते म्हणतात अरे मी कशासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि हा काय करतोय आता मायावादाचं भाष्य करतोय. आणि म्हणून ते त्या ठिकाणी येतात पाहतात तर काय अद्वैताचार्य अशी मोठमोठी लोकसंख्या आहे सगळे तिथं भक्त बसलेले आहेत आणि मोठमोठ्यानं मायावादाचं भाष्य करत असतात. आणि जसे चैतन्य महाप्रभूंना अद्वैताचार्य पाहतात तसा त्यांचा आवाज द्विगुणित होतो अजूनही वाढतो आणि अजूनही मोठमोठ्यानं बोलू लागतात. आणि आता चैतन्य महाप्रभू अतिशय खवळतात आणि ते काय करतात अद्वैताचार्यांना मारायला चालू करतात आणि इतकं मारतात असं म्हणतात की सीता ठाकूरांनी ही स्वतः मध्ये पडते आणि ते म्हणते अरे हा तर आता वयोवृद्ध आहे तुम्ही जर का अधिक माराल तर तो काय होईल मरून जाईल. आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभू जे असतात ते आता अद्वैताचार्यांना मारतायत आणि त्यावेळेला अद्वैताचार्य म्हणतात आता कुठं गेलं तुमचं ते मला प्रणाम करणं माझी चरण धूळ घेणं निश्चित आहे की मी कोण आहे तुमचा दास आहे. आणि मग त्यावेळेला ते म्हणतात चैतन्य र दास मुई चैतन्य र दास तुम्ही दासे रानुदास खरं वास्तविक पाहता मी कोण आहे चैतन्य महाप्रभूंचा दास म्हणून तुम्ही मला काय केलेलं आता स्वीकार केलेला आहे. आणि अशा रीतीनं चैतन्य महाप्रभूंना ज्यावेळेला समजतं की अरे हे त्यासाठी काय केलेलं आहे अद्वैताचार्यांनी लीला केलेली आहे आणि त्यावेळेला ते काय होतात खजील होतात आणि तिथून निघून जातात. आणि दुसऱ्या एका कथेमध्ये आपण पाहतो की कशा रीतीनं नित्यानंद आणि अद्वैताचार्य यांच्यामध्ये देखील अशी बाचाबाची होती आणि ही बाचाबाची इतकी विकोष्टीला पोचते की ते एकमेकांना अतिशय सुंदर रीतीनं एकमेकांना असं बोलणं आहे. आणि त्यावेळेला कृष्णदास कविदास गोस्वामी म्हणतात की भले हे दोघं एकमेकांना बोलतात पण तुम्ही त्या बोलण्यावर लक्ष देऊ नका कारण हे यांच्यातलं इंटरनिलेशन काय आहे संभाषण आहे. जसं आपण पाहतो की प्रभू रामचंद्रांच्या कथेमध्ये अर्थात रामायणामध्ये देखील हा एक प्रसंग येतो ज्याच्यामध्ये दोन अवतार एकमेकांशी बांधतात ते आहेत परशुराम आणि स्वतः भगवान राम. त्याच पद्धतीनं अद्वैताचार्य आणि नित्यानंद प्रभू हे देखील काय करतात या ठिकाणी भांडतायत पण ते भांडण आपल्या सर्वसाधारण ह्याच्याप्रमाणे नाही आहे आणि म्हणून आपण केवळ तो आनंद घेऊ शकतो परंतु त्याच्यावर विवेचन करू शकत नाही. आणि आपण पाहतो की ज्या वेळेला ही महाप्रकाश लीला चालू असते त्यावेळेला सर्वजण म्हणतात की तुम्ही सगळ्यांना कृपा प्रदान केली परंतु तुमच्या मातेला तुम्ही प्रदान ही कृपा प्रदान केली नाही आहे. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की तिने काय केलेलं आहे अद्वैताचार्यांच्या विषयी द्वेष निर्माण झालेला होता कारण तिला वाटत होतं की तिच्यामुळं काय झालेला माझा मुलगा हा संन्यासी बनलेला आहे आणि हा तिच्याकडून अपराध झालाय त्यामुळे मी तिला कृपा प्राप्त करणार नाही देणार नाही. मग त्यावेळेला ते म्हणतात याच्यावर पर्याय काय म्हणून ते म्हणतात तिनं काय करायला पाहिजे अद्वैताचार्यांची चरण धूळ गेलं पाहिजे. आता अद्वैताचार्यांची चरण धूळ सहजासहजी कुणाला प्राप्त होणार नाही मग आता करायचं काय सची माता प्रयत्न करते की चरण धूळ घ्यायची परंतु अद्वैताचार्य कसे करणार कारण साक्षात चैतन्य महाप्रभूंची ती कोण आहे माता आहे आणि अशी ही जगन मातेला कोण आपली चरण धूळ देईल. आणि मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुम्ही काय करा कीर्तन करा. मग सगळेजण हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करू लागतात आणि जसा हा आवाज अद्वैताचार्य ऐकतात तसे ते भाव विभोर होऊन काय करू लागतात नृत्य करू लागतात. आणि ज्यावेळेला नृत्य करून ते भाव विभोरतेमध्ये पडतात त्यावेळेला सची माता काय करते त्यांची चरण धूळ घेते आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभू काय करतात तिच्यावर अनुग्रह करतात. ही एक लीला आहे. अशा अनेक लीला आहेत की ज्या अद्वैताचार्यांच्या या जीवनामध्ये आपण पाहू शकतो की कशा रीतीनं जीवाच्या वर कृपा करण्यासाठी तिने काय केलं स्वतः भगवंत असून देखील तिने काय केलं की भगवंतांना या ठिकाणी पाचारण केलं आणि म्हणून अतिशय सुंदर रीतीनं एक अष्टकम आहे. या अष्टकम मध्ये अतिशय